नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. विरोधी पक्षाच्या बोवाळामदीं लोकसभेन राष्ट्रीय सहकारी उदरगत महामंडळ विधेयक 2026 संमत केला. सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोल हांणी प्रास्तावीत केल्ल्या ह्या विधेयकांत राष्ट्रीय सहकारी उदरगत महामंडळाच्या कार्यावळीची व्याप्ती औद्योगिक वस्तू मेरेन वाडोवपाचो यत्न केला. तशेंच राज्य सरकारांक सहकारी उदरगतींत वांटो घेवपी संस्थांक NCDC निधी वाडोवपाक मेळटा. महामंडळाक सहकारी संस्था आणि हेर पात्र संस्थांक थेट रीण आणि अनुदान दिवंक मेळटले. सहकारी वाठारातल्या बदलत्या गरजांक लागून NCDCची कार्यां वाडोवप गरजेचे आसा असे श्री मोहोल हांणी सांगले. अरुणाचल प्रदेश हो भारताचो एक अविभाज्य आणि अभिन्न भाग असा आणि ही निर्विवाद वास्तवताय कांयच बदलूंक शकना असे भारतान आयज परतून सांगले. आयज नवी दिल्लीन प्रसार माध्यमांक माहिती दिताना विदेश वेव्हार मंत्रालयाचे म्हणयारे रणदीप जैसवाल हांणी सांगले, भारत आणि चीन हांचे मदल्या सीमेवयल्या वाठारा संबंधित गजालींनी भारतान चीनाकडेन जावपी चर्चा करताना हे प्रश्न सगळ्यांनी गंभीर मानतात हाचेर सदांच भर दिला. या वाठारांनी शांतीताय आणि सुशेग तिगून दवरप हे देशाक सगळ्यांत चड महत्वाचे असा असे ताणी सांगले. भारतान बांगलादेशाचे प्रधानमंत्री तारिक रहमान हांकां द्विपक्षीय भेटी खातीर तशेंच नवी दिल्लीन जावपाचे आशिल्ल्या ब्रिक्स आउटरीच सत्रात आमंत्रण दिला अशी माहिती श्री जयस्वाल.
अरुणाचल प्रदेश भारत का एक अभिन्न और अविभाज्य हिस्सा है और यह एक प्रकार से एक स्वयंसिद्ध तथ्य भी है. कोई भी चीज इस निर्विवाद वास्तविकता को बदल नहीं सकता.
सरकार भारतीय हवामान विभागाच्या समन्वयान बदलपी मान्सून परिस्थितीचे आणि एल नॅनोच्या कृषी वाठारातल्या संभाव्य परिणामाचेर शेगीत लक्ष दवरून असा असे कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर हांणी लोकसभेक दिल्ल्या लेखी उत्तरांत सांगला. सामान्य परस उणो पाऊस पडपाची शक्यताय आशिल्ल्या 15 राज्यातल्या 342 जिल्ह्यांखातीर जिल्हो कृषी आपत्कालीन येवजण्यो अद्ययावत केल्यात. एल नॅनोकडेन संबंधित धोके उणे करपाखातीर कृषी विज्ञान केंद्रांक प्रमाणीत कार्यपद्धती लेगीत जारी केल्या. 172 लाख किंटला परस चड मागणीच्या फाटभुंयेर बियाणे साठो सुनिश्चित केला असे ताणी मुखार सांगले. देशभरांत आतां मेरेन 10.33 कोटी परस चड शेतकार आयडी तयार जाल्यात असे सरकारान सांगला. लोकसभेन बरयल्ल्या जापेन शेतकी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर हांणी सांगले, शेतकार आयडी वरवीं PM किसान प्रधानमंत्री फसल विमा येवजण MSP आधारीत खरेदी पतपुरवण आणि आपत्ती निवारण अशा थेट फायदो हस्तांतरण येवजणींचे एकीकरण करपाक मेळटा. मोबाईल फोन वापरून शेतकऱ्यांक स्वतः फार्मर आयडी खातीर नोंदणी करपाक मेळटा असे ताणी मुखार सांगला. झारखंडातल्या निषेध करपी विद्यार्थ्यांचेर पुलिसांनी केल्ल्या कारवायेचेर NDA खासदारांनी संसदेच्या आवारा भितर मोर्चा काढलो. घरमंत्री अमित शहा ह्या प्रश्नांक जाप दिवपाक तयार असा असे सरकारान आश्वासन दिल्ले असून लेगीत विरोधकांनी चर्चा टाळल्या असा आरोप प्लेकार्ड घेऊन खासदारांनी केला. मंगल मिलन हे NDA संसदीय बसके उपरांत हो मोर्चा झाला. केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल हांणी विरोधकांनी मुद्दाम संसद खंडीत केला असा आरोप केला. झारखंड सरकारान निषेध करपी विद्यार्थ्यां आडबळगे वापरल्याचा आरोप भाजपा खासदार संजय शेट हांणी केला. भाजपाचे फुडारी तरुण चुंग आणि बासुरी स्वराज हांणी काँग्रेस फुडारी राहुल गांधीचेर राजकीय दुडवांचो आणि संसदीय कार्यवाही खंडीत करपाचो आरोप केला. टेनिसान आयज कॅनेडियन ओपन 2026 सर्तीच्या बायलांच्या एकेरी सेमीफायनलीन आदली संवसारीक पहिल्या क्रमांकाची इगा स्वेटेक हिणे उपांत्य फेरयेंत पावल घातला. स फावटी ग्रँड सॅम जैतिवंत थारलेली स्वेटेक हिणे रशियाच्या डायना श्रायंडर हिचो 64 मिनटांत 6-2, 6-1 असो पराभव केला. बेरेस्तारा जावपी उपांत्य फेरयेन स्वेटेक हिचो सामनो युक्रेनच्या एरिना सितोलिना कडेन जातलो. हवामान. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 ते 3 दिसांत ओडिसाचेर गडगड आणि जोगला वांगडा खूप व्हड पावस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच ऑरेंज अलर्ट जारी केला. फुडल्या 2 दिसांत अंदमान आणि निकोबार जुवे अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय नागालँड मणिपूर मिझोराम आणि त्रिपुरा राजस्थानाचेर गडगड आणि जोगला सयत व्हड प्रमाणात पावस पडपाचो अदमास असा. छत्तीसगड जम्मू काश्मीर लडाख गिलगित बाल्किस्तान मुझफ्फराबाद उत्तराखंड अस्तंत बंगाल सिक्कीम आणि मध्य प्रदेशाचेर अशीच परिस्थिती आसपाचो अदमास असा. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 8:40 आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.